चीनीमंडी.com पॉडकास्ट।
40 लाख टन साखरेच्या अतिरिक्त साठ्याला सरकारची मंजुरी, साखर उद्योगाला दिलासा। केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या कॅबिनेट कमिटीनं 1 ऑगस्ट 2019 ते 31 जुलै 2020 या एका वर्षासाठी 40 लाख टन साखरेच्या अतिरिक्त साठा निर्मितीला मंजुरी दिली आहे। यावर 1,647 करोड रुपये खर्च होण्याची शक्यता आहे। यामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला असून साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 15,000 करोड थकबाकी देण्यासाठी मदत मिळेल। जूनमध्ये 50 लाख टनाच्या अतिरिक्त साठ्यावर विचार चालू होता आणि त्यासाठी खाद्य मंत्रालयाद्वारे एक निवेदन तयार करण्यात आलं होतं, पण आर्थिक कारणांमुळे त्याला मंजुरी मिळाली नव्हती। 2018-19 या साखर हंगामासाठी सध्या 3 मिलियन टन अतिरिक्त साठा आहे, जो 30 जूनला संपला। 2018-19 हंगाम आता संपण्याच्या मार्गावर असूनही ऊस शेतकऱ्यांना जवळजवळ 15,222 करोड रुपये देणं बाकी आहे। दुसऱ्या बाजूला साखर कारखाने सरकारी मदतीसाठी विनंती करत आहेत। कारखान्यांच्या मदतीसाठी सरकारनं सॉफ्ट लोनची योजना राबवली होती, शिवाय साखरेच्या विक्री मूल्यात वृद्धी करण्याची मागणी केली गेली, ज्याचा विचार करून सरकारनं 14 फेब्रुवारीला साखरेच्या विक्री मूल्यात 29 वरून 31 रुपये प्रति किलो अशी वाढ केली होती। इस्माला 2019-20 मध्ये जवळपास 282 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे, जो की 2018-19 मधील उत्पादनाच्या जवळजवळ 47 लाख टन कमी आहे।